स्तोत्रसंहिता अध्याय 44। हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे। आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे की पुरातन दिवसात तू त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस। तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, परंतु आपल्या लोकास स्थापिले। तू लोकास पिडिले, परंतु आपल्या लोकास तू वाढवले, कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही। परंतु तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास। देवा, तू माझा राजा आहेस। याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे। तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू। जे आमच्या विरुद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडून टाकू। कारण माझ्या धनुष्यबाणावर माझा विश्वास नाही किंवा माझी तलवार मला वाचू शकेल, परंतु तू आम्हाला आमच्या शत्रूपासून वाचवले आहेस आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस। देवाच्या ठाई रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे आणि तुझ्या नावाला आम्ही सर्व काळ महिमा देऊ। परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे आणि आमची अप्रतिष्ठा होऊन दिली आहे आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस। तू आमच्या शत्रूपुढे आम्हास मागे हटण्यास लावले आणि आमचे द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात। तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस। तू तुझ्या लोकास कवडीमोलाने विकलेस आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही। तू शेजाऱ्यांच्या मध्ये आम्हास निंदा आणि आमच्या स्वभोवती असणाऱ्यामध्ये आम्हास हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे। राष्ट्रामध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे। लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात। सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला साकले आहे, कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने शत्रू आणि सूड घेणाऱ्यामुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे। हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही किंवा करारात खोटे वागलो नाही। आमचे हृदय मागे फिरले नाही, आमची पावले तुझ्यापासून दूर गेले नाहीस। तरी तू आम्हास कोले राहतात त्या जागेत चिरडलेस आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस। जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील, तर देव हे शोधून काढणार नाही काय? कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो। खरोखर आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत। मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्याप्रमाणे आम्ही आहोत। प्रभू, उठ, तू का झोपला आहेस? उठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस। तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस आणि आमचे दुःख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस? कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे आणि आमचे पोट भूमीला चिटकले आहे। आमच्या सहाय्याला उठ आणि तुझ्या प्रेमदयस्तव आम्हास वाचव।